देवाच्या मार्गावर चालणाऱ्या ह्या कुटुंबाकडे पहा. देवाच्या वचनातील आज्ञेप्रमाणे बायको आपल्या पतीला मान देते व पती देखील आपल्या पत्नीवर प्रीती करतो. ते एकमेकांना सहाय्य करतात व देवावर प्रीती करावयास व त्याचे आज्ञापालन करावयास ते त्यांच्या मुलांना शिकवतात. प्रार्थना व देवाचे काम करण्यासाठी हे ख्रिस्ती कुटुंब असते.